आकाशवाणी मुंबई। प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। लोकसभेच्या सभापतीपदी भाजपाचे ओम बिर्ला सलग दुसऱ्यांदा विराजमान। सभापतीपदासाठी उमेदवार दिल्याबद्दल भाजपाची काँग्रेसवर टीका। महाराष्ट्र विधान परिषदेच्या 4 जागांसाठी मतदानाला प्रारंभ। 11 वाजेपर्यंत सरासरी 25% जास्त मतदान। महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार। राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या 150व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमातून आदरांजली। बदलत्या आव्हानांचा सामना करण्याच्या दृष्टीनं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतल्या स्थायी आणि अस्थायी सदस्य संख्येत वाढ करण्याची भारताची मागणी। आणि T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत उद्या भारताची लढत गतविजेत्या इंग्लंडबरोबर रंगणार। भाजपाचे ज्येष्ठ खासदार ओम बिर्ला यांची आज लोकसभेच्या सभापतीपदी सलग दुसऱ्यांदा निवड झाली। निवड झाल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, काँग्रेस नेता राहुल गांधी आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बिर्ला यांचं अभिनंदन केलं आणि त्यांना आसनापर्यंत नेलं। बिर्ला यांची दुसऱ्यांदा निवड होण्यानं इतिहास रचला गेल्याची प्रतिक्रिया मोदी यांनी व्यक्त केली। बिर्ला यांच्या कारकिर्दीत अनेक महत्वाची विधेयकं लोकसभेत मंजूर झाल्याचं त्यांनी सांगितलं। त्यांच्या कार्यकाळात 97% विधायक काम झाल्याचं मोदी म्हणाले। संसद सदस्यांची वर्तणूक आणि उत्तरदायित्व यामुळे जनतेचा संसदीय लोकशाहीवरचा विश्वास वाढतो असं मत त्यांनी व्यक्त केलं। तत्पूर्वी आज लोकसभेचं कामकाज सुरू होताच मोदी आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या इतर नेत्यांनी बिर्ला यांची सभापतीपदी निवड करण्यासाठीचा प्रस्ताव ठेवला होता। शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे आणि समाजवादी पक्षाचे आनंद भदौरिया यांनी काँग्रेसचे सभापतीपदासाठीचे उमेदवार कोदी कुन्निल सुरेश यांना अनुमोदन देणारा प्रस्ताव मांडला। पण विरोधी पक्ष मतदानाविषयी आग्रही न राहिल्यामुळे बिर्ला यांची आवाजी मतदानानं निवड करण्यात आली। लोकसभेच्या सभापतीपदासाठी काँग्रेसनं उमेदवार उभा केल्याबद्दल केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज टीका केली। ते संसदेबाहेर वार्ताहरांशी बोलत होते। उपसभापतीपदासाठी सरकार चर्चेला तयार आहे, मात्र त्यासाठी पूर्व अटी घालणं योग्य नाही असंही ते म्हणाले। लोकसभा सभापतीपदासाठी विरोधी पक्षांनी दबावाचं राजकारण केल्याची टीका केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंग यांनी केली। सरकारनं या मुद्द्यावर कोणतीही चर्चा केली नाही असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं। बिर्ला यांची दुसऱ्यांदा सभापतीपदासाठी निवड झाल्याबद्दल सर्वांनी त्यांचं अभिनंदन केलं। त्यानंतर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। महाराष्ट्र विधान परिषदेच्या 4 जागांसाठी आज मतदान होत आहे। मुंबई आणि कोकण पदवीधर तसंच नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाचा यात समावेश आहे। माजी राज्यपाल राम नाईक यांनी आज सकाळी मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी मतदानाचा हक्क बजावला। सकाळी 11 वाजेपर्यंत मुंबई पदवीधर मतदारसंघात 27.1%, मुंबई शिक्षक मतदारसंघात 18.31%, कोकण पदवीधर मतदारसंघात 20.15%, तर नाशिक शिक्षक मतदारसंघात 23.16% मतदान झालं आहे। या निवडणुकीची मतमोजणी 1 जुलै रोजी होणार आहे। या चारही विधान परिषद मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांचा कार्यकाळ येत्या 7 जुलै रोजी संपणार आहे। महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून म्हणजेच 27 जूनपासून सुरू होणार आहे। हे अधिवेशन 12 जुलैपर्यंत चालेल। राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प 28 जून रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये मांडण्यात येईल। पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहात चहापानाचा कार्यक्रम होणार आहे। त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक होईल। राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 150व्या जयंतीदिनानिमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रमातून आदरांजली वाहण्यात येत आहे। राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवन इथं छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शाहू महाराज यांना समाजमाध्यमांवर आदरांजली वाहिली आहे। कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शाहू महाराजांचं जन्मस्थळ असणाऱ्या लक्ष्मी विलास पॅलेस इथल्या त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. ऐतिहासिक दसरा चौक इथं 1927 साली बांधलेल्या शाहू महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करून पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केलं. शाहू महाराजांचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त कोल्हापूरमध्ये शोभायात्रा आणि समता दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. सध्याची जागतिक आव्हानं प्रभावीपणे पेलण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या स्थायी आणि अस्थायी सदस्य संख्येत वाढ करून सुरक्षा परिषदेत सुधारणा करायला हव्यात अशी मागणी भारतानं केली आहे. पुढच्या वर्षी संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेला 80 वर्ष पूर्ण होत असून सुधारणांसाठी हीच योग्य वेळ असल्याचं भारताचे प्रतिनिधी प्रतीक माथूर यांनी सांगितलं. सुरक्षा परिषदेवरच्या वार्षिक अहवालावर आमसभेत झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी भारताची भूमिका मांडली. सध्या 15 सदस्यांच्या सुरक्षा परिषदेत चीन, फ्रान्स, रशिया, इंग्लंड आणि अमेरिका हे 5 स्थायी सदस्य असून केवळ त्यांनाच व्हिटोचा अधिकार आहे, तर 10 देश 2 वर्षांसाठी अस्थायी सदस्य म्हणून निवडले जातात. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अंमली पदार्थांचे दुष्परिणाम आणि तस्करीबाबत जनजागृतीसाठी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेनं 26 जून हा दिवस अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून घोषित केला आहे. पुरावा स्पष्ट आहे, प्रतिबंधच आवश्यक आहे ही यंदाच्या दिनाची संकल्पना आहे. अंमली पदार्थ विरोधी विभागानं या दिनाचं औचित्य साधून गेल्या 12 जूनपासून नशामुक्त भारत 15 हा देशव्यापी उपक्रम राबवला आहे. काश्मीरमध्ये श्रीनगर इथं आज युवा पदयात्रा काढण्यात आली. मणिपूरमध्ये मोटारसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री बिरेन सिंग यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. भारत आर्थिक विकासाच्या संदर्भात महत्वपूर्ण संरचनात्मक बदलाच्या उंबरठ्यावर असून सातत्यपूर्ण पद्धतीनं 8% वृद्धीदराच्या दिशेनं वाटचाल करत आहे असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या 188 वार्षिक सभेला संबोधित करताना ते बोलत होते. नीट यूजी परीक्षा घोटाळा प्रकरणात चौकशीसाठी केंद्रीय तपास पथक बीडला पोचलं आहे. बीड जिल्ह्यातल्या माजलगाव तालुक्यातल्या काही शिक्षकांची या पथकानं चौकशी केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज सकाळी झालेल्या सामन्यात कृष्ण प्रसाद गर्गा आणि साई प्रतीक के या भारतीय जोडीनं स्कॉट गिल्डिया आणि पॉल रेनॉल्ड्स या आयरिश जोडीचा पराभव केला. राऊंड 32 या सामन्यात भारतीय जोडीनं 21-14, 21-12 अशा सरळ गेममध्ये प्रतिस्पर्धी जोडीला नमवलं. टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान हे संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. उपांत्य फेरीतला दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यातला सामना उद्या सकाळी 6 त्रिनिदादमध्ये तारोबा इथं होणार आहे, तर भारत आणि इंग्लंड यांच्यातला सामनाही उद्याच गयाना इथं रात्री 8 होणार आहे. अंतिम सामना शनिवारी बार्बाडोसच्या ब्रिजटाऊन इथं होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभेच्या सभापतीपदी भाजपाचे ओम बिर्ला सलग दुसऱ्यांदा विराजमान. सभापतीपदासाठी उमेदवार दिल्याबद्दल भाजपाची काँग्रेसवर टीका. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 4 जागांसाठी मतदानाला प्रारंभ. 11 सरासरी 25% जास्त मतदान. महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार. राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या 150 जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमातून आदरांजली. बदलत्या आव्हानांचा सामना करण्याच्या दृष्टीनं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतल्या स्थायी आणि अस्थायी सदस्य संख्येत वाढ करण्याची भारताची मागणी. आणि टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत उद्या भारताची लढत गतविजेत्या इंग्लंडबरोबर रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.